अरे पुणे 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 म्हणजे नक्की काय सुपर हिट्स 93.5 एफएम पर रेड का बॅचलर. मैं हूं अकी. 12:30 का वक्त हो गया है. जिथे हो का आणि हो ना हे शब्द प्रश्नार्थी, उद्गारार्थी, विज्ञानार्थी आणि टोमणार्थी वाक्य म्हणून वापरतात ना, ते म्हणजे पुणे. आणि म्हणूनच मी विचारलं आहे की तुमच्या नजरेत पुणे म्हणजे नक्की काय.
हाय अकी. वैभव.
हाय वैभव, बोलिये.
मी थोडेसे दोन पर्सनल एक्सपिरियन्सेस शेअर करतो.
तसे
कुणाला आले तर समजून घ्या की यू आर इन पुणे. सोसायटी तो स्विमिंग पूल, स्विमिंग पूलचे काही रुल्स आहेत, टोपी वापरा वगैरे वगैरे वगैरे. एक सोसायटी मेंबर जेव्हा असा मेसेज टाकतो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, कॅप म्हणजे टोपी जी डोक्यावर घालायची असते, ज्यांना असेल त्यांनी ती वापरावी, नसेल त्यांना काय बोलू शकतो. असा रूल समजावून सांगणार एखादा जर ग्रुपवर आला मेसेज
आणि दुसरं
पेपरवर लिहून हाताने दाराच्या खालून सरकवलं जातं की तुमच्या घरासमोरील कुंड्या कृपया हटवाव्या, कारण तुमच्या कुंड्यांमध्ये जे तुम्ही पाणी टाकता त्या पाण्यामुळे डास होतात आणि डासांमुळे सगळ्यांना आजार पसरण्याची शक्यता आहे. दॅट इज पुणे.
आदित्य.
हाय आदित्य.
माझ्यासाठी पुणे म्हणजे जे लोक चालतात ते रस्त्याच्या मधोमध चालतात आणि गाडीवाले फुटपाथवरून गाड्या आजूबाजूनी काढतात, ते म्हणजे खरं पुणे.
पुणे 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 करून राहिला बे.
अर्पिता बापट म्हणते व्हॉट्सअपवर, पुणे म्हणजे अमृत तुल्यचा चहा, स्वीकारचे पोहे आणि मास्क बंक करून केलेल्या कट्ट्यावरच्या गप्पा आणि हो बिपिनचा स्नॅक्स. अगं पण बिपिनचा स्नॅक्स जर तू खाशील तर बिपिन काय खाईल. इसलिए ये सवाल पूछा गया ताकि पता चल जाए आपके लिए पुणे म्हणजे नक्की काय.